सस्नेह नमस्कार. मी अजित सदाशिव खरात, भारतीय जनता पार्टी मार्फत प्रभाग क्रमांक 16 मधून अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाचा उमेदवार म्हणून उभा आहे. आपले अमूल्य मत कमळाच्या निशाणीचे बटन दाबून नगर परिषदेचा पारदर्शक कारभार मिळवण्याकरता मला भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद.